नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक. राज्यात हॉटेल्स उपाहारगृहांसाठी आजपासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने उमेद मॉल उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावला महाराष्ट्र केसरीचा किताब. आणि लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक घेतली. या बैठकीत पेट्रोलियम, कच्चं तेल, गॅस, ऊर्जा आणि खतं या महत्वाच्या क्षेत्रांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. देशभरात सुरळीत पुरवठा, स्थिर लॉजिस्टिक्स आणि प्रभावी वितरण सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांचा या संघर्षातून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आवश्यक वस्तूंचा काळाबाजार आणि साठेबाजी होऊ नये यासाठी राज्य सरकारांसोबत समन्वय साधण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आंतरराष्ट्रीय जलदिनाच्या निमित्तानं काल दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याच्या जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं सांगितलं. पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्र संघानं देखील या निमित्तानं पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं जिथे पाणी वाहतं तिथे समानता वाढते ही संकल्पना मांडली आहे. दरम्यान देशात सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहण्याचा ऐतिहासिक विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर असलेला 8930 दिवसांचा विक्रम मोडीत काढत मोदी यांनी 8931 दिवस पूर्ण केला आहे. या विक्रमात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा दीर्घ कार्यकाळही समाविष्ट आहे. राज्यातली हॉटेल्स उपाहारगृहांसाठी आजपासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा होणार असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यातली हॉटेल्स, ढाबे, उपाहारगृह, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया, दुग्धव्यवसाय, राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन, कम्युनिटी किचन्स यांचा यात समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं या संदर्भातली सूचना गेल्या शनिवारी जारी केली होती. तसंच राज्यातल्या केरोसिन वितरणाबाबतही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रलंबित परवान्यांचं नूतनीकरण झाल्याचं मानलं जाईल आणि त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं. निसर्गोपचार हा निसर्गाशी साहचार्य राखणाऱ्या जीवनशैलीला प्रोत्साहन देतो, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. पुण्यात काल निसर्गोपचार आश्रमाच्या 81व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. निसर्गोपचार हा भारताच्या प्राचीन परंपरेचा अविभाज्य भाग असून आधुनिक युगातही तो तितकाच समर्पक असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. निसर्गोपचार जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकारण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. राज्यातल्या 12 जिल्ह्यात महिला बचत गटांचे उमेद मॉल उभारण्यात येत असून 36 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर इथं काल महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
महालक्ष्मी सरस 3 ठिकाणी आपण घेतो, या 3 ठिकाणी मिळून जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवहार एकट्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे बचत गट करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आमच्या महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे. आपण हा देखील निर्णय केलेला आहे की या प्रदर्शनीचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर एक कायम बाजारपेठ आपल्या महिलांना आणि बचत गटांना मिळाली पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल याचं काम आपण सुरू करतो. टप्प्याटप्प्यानं 36 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल आपण तयार करून आमच्या महिलांना त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करणार आहोत.
महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचं ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत असल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणी दुर्व्यवहार झालेल्या प्रत्येक पीडितेला न्याय देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः DG ना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. याच्यामध्ये राजकारण करू नये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे.
अशोक खरात याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित महिलेनं गर्भवती असताना खरातनं त्याच्या कार्यालयात बोलून अत्याचार केला तसंच अघोरी कृत्य करण्यासाठी सिन्नर तालुक्यातल्या ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या नावानं पैसे घेतल्याची तक्रार नोंदवली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
जालना तालुक्यातल्या निरखेडा इथं काल छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडलं. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशानं आयोजित या शिबिरात महसूल, आरोग्य आणि कृषी विभागांच्या स्टॉल्सद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच 7-12, 8-अ उतारे फेरफार प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली आणि संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड दुरुस्ती तसंच विविध दाखल्यांचं वितरणही करण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं 67 विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इथं शैक्षणिक सहलीसाठी काल उत्साहात रवाना करण्यात आलं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आकर्षण निर्माण व्हावं, त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा या उद्देशानं या सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांचं काल नागपूर इथं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. राजकारण, शिक्षण या क्षेत्रामध्ये आपली छाप उमटवणाऱ्या दत्ता मेघे यांनी विदर्भातल्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. विदर्भातल्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं योगदान उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. माजी खासदार, ज्येष्ठ साहित्यिक, नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ जनार्दन वाघमार यांना काल लातूर इथं आयोजित सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ नागोराव कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्राचार्य डॉ शेषराव मोहिते यांनी यावेळी वाघमार यांच्या शैक्षणिक आणि वैचारिक प्रवासाचा वेध घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. एपस्टीन फाईल प्रकरणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आज संयुक्तपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. नागपुरातल्या संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. पुण्यात वाघोली इथं झालेल्या 68 महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरी यानं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात त्यानं सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा 4-3 अशा चुरशीच्या लढतीत पराभव करत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. मानाची चांदीची गदा, 5 लाख रुपये आणि फॉर्च्युनर गाडी हर्षवर्धन सदगिरीला प्रदान करण्यात आली. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशानं कार्यरत असलेल्या लातूरच्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीनं 6 वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना काल धनादेशाचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत 16 विद्यार्थ्यांना 2,53,000 रुपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली. चारठाणा मंठा मार्गावर काल कार आणि मिनी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथल्या सय्यद कुटुंबातले पतीपत्नी आणि त्यांच्या 8 वर्षीय मुलीचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मनपायुक्त जी श्रीकांत यांनी या संदर्भात दिलेल्या आदेशानंतर अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांचं पथक शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. हवामान विभागाने आज लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक. राज्यात हॉटेल्स, उपाहारगृहांसाठी आजपासून 20% अतिरिक्त गॅस पुरवठा. आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरने पटकावला महाराष्ट्र केसरीचा किताब. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.